नमस्ते मॅडम, मी परांजपे स्कीममधून अभय बोलतोय. मॅडम, आपलं 10 तारखेला बोलणं झालं होतं, मी तुम्हाला एक मेल पण पाठवला होता मॅडम, तुम्ही पाहिले का मग ते? ओके, बरं बरं, ओके. तरी मी तुम्हाला मग पुढच्या वेळेस कॉल करू का मॅडम? चालेल मॅडम, मग तुम्हाला एक काम करतो, या महिन्याच्या एंड पर्यंत एक रिमाइंडर कॉल करतो, आणि जर ते येऊन गेले मॅडम, त्यांना डायरेक्ट तुम्हाला जे प्रोजेक्ट आवडलाय ना, त्याच्या आधी कुठलाही आमचा जो नंबर असेल ना, कस्टमर केअर नंबर त्या प्रोजेक्टवर दिलेला, त्याच्यावर कॉल करा, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा प्रोव्हाइड केला जाईल तिकडे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद मॅडम तुमच्या वेळ दिल्याबद्दल. तुमचा दोस्त, ओके मॅडम.